सुपर इट्स 93.5 फेरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत. सुपर गप्पा सुरुवात टॉक टाइम मध्ये. आणि काल ना मी फार एक फनी मेसेज वाचला, म्हणजे किती हसू आणि किती नाही असं झालं मला. त्यामध्ये लिहिलं होतं की विनाकारण, म्हणजे विनाकारण हा शब्द फार महत्वाचा आहे, अंडरलाईन इन्व्हर्टेड कॉमा सगळं काही. सो विनाकारण जी माणसं घराबाहेर पडतायत ना, त्यांना जुलाबाच्या गोळ्या द्या. म्हणजे होईल काय, ती माणसं घरी बसतील आणि वारंवार हातही धुतील. That was amazing. आणि खरंच यार, म्हणजे अशी परिस्थिती बाहेर असताना सुद्धा तुम्ही उगाच फेरफटके मारण्यासाठी आणि काही काम नसताना बाहेर पडत असाल तर इट्स ओके, म्हणजे या कारणाने तरी तुम्ही घरी बसाल. सो इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हाच आहे की विनाकारण घराबाहेर पडू नका, स्वतःच्या आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या लाईफची रिस्क घेऊ नका यार. प्लीज ऐकत राहा 93.5 फॅरेड एफएम, बजाते रहो.